विषय ग्राहकाचा विचार का करावा लागतो? ग्राहक म्हणजे फक्त वस्तू घेणारी व्यक्ती नाही, ग्राहक म्हणजे आपल्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती असते आणि हा विश्वास टिकवणं हेच सर्वात महत्त्वाचं काम असतं. हा विश्वासच कोणत्याही व्यवहाराचा पाया असतो. समजा एखादं दुकान स्वच्छ असेल, बोलणं नीट असेल आणि मदत मिळत असेल तर आपल्याला तिथे परत जावंसं वाटतं. पण जर अनुभव चांगला नसेल तर आपण दुसरीकडे जातो. म्हणजेच व्यवहार फक्त वस्तूमुळे चालत नाही, तो अनुभवामुळे चालतो आणि हाच अनुभव ग्राहकाला परत येण्यासाठी प्रेरित करतो. आपल्याला अनेकदा असं वाटतं की मला हे आवडतं म्हणून सगळ्यांनाच हे आवडेल. आपण आपले आवडते रंग, आपली आवडती चव किंवा आपल्याला आवडणारी वस्तू याचाच जास्त विचार करतो. पण व्यवहारात इतकंच पुरेसं नसतं, कारण समोरची व्यक्ती आपल्यासारखीच असेल असं नाही. म्हणून तिच्या गरजांकडे लक्ष देणं गरजेचं असतं. प्रत्येकाची गरज, आवड आणि अपेक्षा वेगळी असते. म्हणूनच ग्राहकाचा विचार करणं फार महत्त्वाचं ठरतं. जेव्हा आपण ग्राहकाचा विचार करतो तेव्हा आपण स्वतःला विचारतो, ग्राहकाला काय हवं आहे आणि ग्राहकाचं काम सोपं कसं करू. असा विचार आपल्याला चांगले निर्णय घ्यायला आणि योग्य बदल करायला मदत करतो. म्हणून लक्षात ठेवा, ग्राहकाचा विचार करणं म्हणजे स्वतःला कमी समजणं नाही, तो चांगला व्यवहार शिकण्याचा मार्ग आहे. पुढच्या वेळी तुम्ही काही देत असाल, वस्तू, मदत किंवा वेळ, तेव्हा स्वतःला विचारा, समोरच्याला खरंच काय उपयोगी पडेल. हाच विचार तुमच्या व्यवहाराला अधिक चांगलं आणि यशस्वी बनवतो. बाल उद्यमी यात्रा.